नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आयुष प्रणालीला जागतिक मान्यता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. शेगाव इथं आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ. राज्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि अंमली पदार्थाच्या मुद्यावर विधिमंडळात चर्चा. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षकांच्या 73 जागांसाठी नव्याने भरती प्रक्रिया होणार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका लढत. आता सविस्तर बातम्या. आयुष प्रणालींचं योगदान मोठं असून आज जगभर या उपचार पद्धतींना मान्यता मिळत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. आयुष उपचार पद्धतींना प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते, तसंच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागतो असं त्यांनी सांगितलं. आयुष उपचार पद्धतींचे फायदे आणि त्यांच्या प्रचार प्रसारासाठी सरकारकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची राष्ट्रपतींनी माहिती दिली. त्या म्हणाल्या,
आयुष चिकित्सा पद्धतियों के संचित ज्ञान की विरासत के बल पर विश्व को एक स्वस्थ भविष्य देने के उद्देश्य से भारत सरकार ने पिछले एक दशक में अनेक कदम उठाए हैं. सभी नई एम्स में आयुष विभाग की स्थापना की गई है. आयुष प्रोफेशनल की उपलब्धता बढ़ाने के लिए आयुष शिक्षण और प्रशिक्षण में अनेक सुधार किए गए हैं. लेह में स्थित नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सेवा रेगवा द्वारा सवा रेगमा में चिकित्सा शिक्षा और अनुसंधान को बढ़ावा दिया जा रहा है. आयुष के क्षेत्रों में ईज ऑफ डूइंग बिजनेस को बढ़ावा देने के लिए भी अनेक कदम उठाए गए हैं.
या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे तसंच आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा उपस्थित होते. आयुर्वेद सेवाव्रतींचा गौरव यावेळी करण्यात आला. नागपूर इथं एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग या ब्रह्मकुमारीज संस्थेच्या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ काल राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. या अभियानांतर्गत व्यसनमुक्त समाजनिर्मिती, संतुलित जीवनशैली, स्वच्छता, मूल्याधिष्ठित शिक्षण, योग, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोखा यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून नागरिकांना आंतरिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि मूल्याधिष्ठित विकासाची प्रेरणा मिळेल असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राज्यातल्या शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. हा महागाई भत्ता आता 55% वरून 58% होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा फायदा 5,16,000 कार्यरत कर्मचाऱ्यांना तर 8,72,000 निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. विधानसभेत काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली. यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, तसंच शाळा बंद पडत आहेत, मात्र यातला एकही मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही अशी टीका केली. आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सरकार केवळ घोषणाबाजी करत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राज्यात बेरोजगारीत वाढ होत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा कमी होत असल्याचं राज्यपालांनी कबूल केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना आमदार निलेश राणे आणि काँग्रेस नेते अमिन पटेल यांनी राज्यात अंमली पदार्थांचा प्रश्न गंभीर बनल्याचं सांगितलं. शेखर निकम, विनय कोरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ऑनलाईन गेमिंगबाबत सरकार गंभीर असून त्यासाठी एक कृती दल स्थापन केल्याची माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत दिली. ऑनलाईन गेम्स आणि मोबाईलच्या व्यसनामुळे बालकांचं मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्य धोक्यात आल्यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे आणि संजय केणेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या. पालकांना डिजिटल लिटरसी आणि बालकांना डिजिटल डाएट गरजेचं असल्याचं शेलार यांनी नमूद केलं. रोजगार हमी योजनेतल्या कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून कमी केलं जाणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. मागणीनुसार काम देण्याचं धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं ते म्हणाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम. प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल। 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र। आपकी उपस्थिति प्रार्थनीय है। महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम। प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल। 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र। आपकी उपस्थिति प्रार्थनीय है।
महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरची HPV लस आता मोफत करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं देशभरातल्या 14 वर्षांखालील मुलींना मोफत लसीकरण कार्यक्रमास मंजुरी दिली आहे। सरकारी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, समुदाय आरोग्य केंद्र आणि आयुष्मान आरोग्य मंदिरात ही लस उपलब्ध होणार आहे। धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी लोकसभेत खासगी विधेयक सादर करून राष्ट्रीय स्तरावर ही लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती। राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी युतीकडून आपण पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं। ते काल परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असून भारत येत्या काही दिवसात 3र्या क्रमांकावर पोहोचेल असं आठवले म्हणाले। छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गाच्या 73 जागांसाठी राज्य शासनाच्या नवीन नियमावली कार्यपद्धतीप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्यानं ATR भरावा लागणार असून नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली। यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातल्या 8, सहयोगी प्राध्यापक पदाच्या 12 तर सहायक प्राध्यापकांच्या 53 जागांचा समावेश आहे। केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या माध्यमातून आजपासून ते 12 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेलं शेतकऱ्यांचं उपोषण मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सोडवलं। यावेळी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। शक्तीपीठ महामार्गातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी येत्या 5 तारखेला मुंबईत बैठक होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर इथं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विभागीय, जिल्हास्तरीय आणि मिनी सरस प्रदर्शनाचं काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या प्रदर्शनात 150 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जालना जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती प्रवर्गातल्या युवक युवतींसाठी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। यामध्ये वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी अँड डेटाबेस रिकव्हरी, अॅनिमेशन आणि ग्राफिक्स या विषयांचा समावेश आहे। इच्छुकांनी जालना इथल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज राज्यघटनेतील सेक्युलरिझमचा अर्थ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचं व्याख्यान होणार आहे। विद्यापीठातल्या सामाजिक शास्त्र संकुलात हा कार्यक्रम होईल। धाराशिव इथं बालरोगतज्ञ संघटना, जिल्हा परिषद दिव्यांग विभाग आणि टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट यांच्या सहकार्यानं स्वमग्न मुलांच्या पालकत्वाबाबत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। अशा प्रकारची जिल्ह्यातली ही पहिलीच कार्यशाळा असून उद्या 27 तारखेला धाराशिव जिल्हा रुग्णालयात ती होणार आहे। हिंगोलीत 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार असून साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या सुपर 8 फेरीत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे। चेन्नईत संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल। दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अहमदाबाद इथं होणार आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। आयुष प्रणालीला जागतिक मान्यता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात July 2025 पासून 3% वाढ आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि अंमली पदार्थांच्या मुद्द्यावर विधिमंडळात चर्चा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।